نجم ده. ماشي دونا يجي لو بي بيج يا انجينير.
हाँ एक ही लॉबी है।
अच्छा لا تمام. குடுபடுது மீததா தெல மதுக்கே சேர்த்தல் मस्त मस्त उत्तर नहीं दे रहे लोग। अरे यार क्या करें यार, ये लोग फोन नहीं उठा रहे, यही इसका प्रॉब्लम है। बहुत हेलो गुड आफ्टरनून गणेश सर। नाही का नाही, दोन साइड आहे, एकच लॉबी मध्ये आणि सीआरए शेड्यूल उद्याचा देतोय 10 वाजताचा।
ठीक आहे, सध्या घे, काय असेल तर आम्ही चेक करून सांगतो, मेल टाकून दे।
10 वाजता तर ठेवू ना मग।
हां आता जो देतोय सीआरए तो घे।
चालेल मेल टाकू का कोणतरी, पण
तुला तुझ्यावर आहे ते, मेल वेलची गोष्ट तुमची आहे, आम्ही असं मागत नाही प्रत्येक गोष्ट।
नाही ना तसं नाही मी, पण आता 10 वाजता देतो मग आम्ही ते तो
पोर्टल मध्ये टाकून दे ना।
हा चालेल,
प्रत्येक वेळ करण्याचे एवढा काय तुम्हाला पडल्या, प्रत्येक गोष्ट डॉक्युमेंट करायची, डॉक्युमेंट कोण तुमचे मेल, तुमची तरी टीम बघते तुमचा मेल सांग।
मेल मी मेल तर नांगत कसं असतं माहिती, मग आता कॉल ओपन झालाय मग तुम्ही
पहिली गोष्ट, तू मेल टाकलेला तुझं कोण वाचतं करे ते सांग मला, सुमित तरी वाचतो का?
नाही मी मेल नाही टाकत, मला पण नाही एवढी आहे, पण मी तुम्हाला एक सांगतो। अरे मग तू माझ्या
प्रोडक्टिव्ह काम करा रे, प्रोडक्टिव्ह
तसं नाही बोलत मी, मी काय म्हणतो अरे तू मग मेल नाही टाकला, मग मला तुझ्याशी बोलला फक्त असं
ते साईट इश्यूज आहे रे फक्त।
हा ठीक आहे मी मेल नाही टाकत, तुम्ही मी ते उद्या आधीच ठेवतो, बट एक काम करा जर तुम्ही मला भेटला तर मग तुम्ही तिथे इन्फॉर्म करा इकडे आमचे, ठीक आहे? चालेल थँक्यू। अरे जायला मी रास मेल टाकतो ना, मग त्याची गाणं वाटतं लगेच। आता जे आहे तर बस त्याची बायको बॅकर, त्याच्या भावाशी, त्याच्या बायकोच्या भावाशी कंपनी कंपनी फक्त त्या बोलले मागण म्हणून। हॅलो इंजिनियर,
हॅलो हॅलो।
ओके इंजिनियर यू अटेंड दिस एट टुमारो 10 o'clock। ओके
ओके ओके।
ही टोल्ड मी आफ्टर दॅट सीआरए विल रेडी 2 days, सो ही कॉल टू आर्टिस्ट हिम आफ्टर ही विल इन्फॉर्म। ओके बट आय थिंक टुडे इज नॉट पॉसिबल,
व्हाट यू मीन
यू शुड गो युअर अनदर कॉल। ओके बट ही टोल्ड मी, गणेश टोल्ड मी, सो आफ्टर दॅट सपोज सीआरए विल कॉल टू एचएस टीम दिस शेड्यूल ऑफ द टुडे, बट आय थिंक 99% टुडे इज नॉट पॉसिबल।
ओके
ಮೇಧಾ ಹಾಕ್ತಿದಾರ.